नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी जीवन दराडे आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. पीएम धनधान्य कृषी योजना आणि कडधान्य उत्पादन आत्मनिर्भरता मोहिमेला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर गेम चेंजर ठरेल, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर इथं हंबरडा मोर्चा. आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 518 धावांवर घोषित. आता सविस्तर बातम्या. पीएम धनधान्य कृषी योजना आणि कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता मोहिमेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज प्रारंभ झाला. नवी दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमात कृषी पशुसंवर्धन, मत्स्यपालन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातल्या 5450 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचंही पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. सुमारे 42,000 कोटी रुपये खर्चाच्या या कृषी योजनातून शेतकरी कल्याण, कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यात येणार असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भरता प्राप्त करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येणार असून या योजनेअंतर्गत तूर, उडीद, मसूर या कडधान्याचं उत्पादन वाढवलं जाईल. याचा फायदा 2 कोटी शेतकऱ्यांना होईल असं पंतप्रधानांनी सांगितलं. या योजनेत पशुधनावरही विशेष लक्ष दिलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
पीएम धनधान्य कृषि योजना में हमारे पशुधन पर भी विशेष फोकस किया जा रहा है. आप जानते हैं फूट एंड माउथ डिसीज यानी खुरपका मुंहपका जैसी बीमारियों से पशुओं को बचाने के लिए 125 करोड़ से अधिक टीके मुफ्त लगाए गए हैं. इससे पशु भी स्वस्थ हुए हैं और किसानों की चिंता भी कम हुई है.
गेल्या 11 वर्षात कृषी क्षेत्रात केलेल्या सुधारणांचा मोदी यांनी आढावा घेतला. या काळात अन्नधान्य उत्पादन 900 लाख मेट्रिक टन वाढलं, फळभाज्या उत्पादन 640 लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त वाढलं, 6 मोठ्या खत उत्पादक कंपन्या उभ्या राहिल्या, मत्स्योत्पादन, मध उत्पादन दुप्पट झालं, कृषी मालाची निर्यात दुप्पट झाली असं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं. केंद्र सरकारच्या स्वदेशीच्या आवाहनाला शेतकरीही प्रतिसाद देत असून स्वदेशीची भावना त्यांच्यामध्ये रुजत आहे असं चव्हाण यांनी सांगितलं. ते म्हणाले,
जैसे लाल किले की प्राचीर से आपने कहा था स्वदेशी, कर्मचारियों ने बैठक करके संकल्प लिया कि हम स्वदेशी अपनाएंगे, पर अब किसानों के बीच ये संकल्प जोर पकड़ता जा रहा है कि हमारे दैनिक जीवन की जरूरत की जितनी चीजें हैं हम स्वदेशी ही खरीदेंगे, विदेशी नहीं खरीदेंगे. स्वदेशी मतलब अपनी देश में बनी हुई चीजें.
पीएम धनधान्य कृषी योजनेत देशातल्या 100 जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून त्यात राज्यातल्या छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेडसह 9 जिल्ह्यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्याच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनामध्ये करण्यात आलं. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी बोलताना आपल्या समोरच्या विविध आव्हानांना सामोरं जाण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीसह शेतीपूरक व्यवसायावर भर द्यावा असं आवाहन केलं. जिल्ह्यातले शेतकरी भगवान इंगोले यांनी आपला अनुभव या शब्दात मांडला.
आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याकडून मला निमंत्रण मिळालं ती माझ्यासाठी खूप आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. आमच्या भागातील डाळी, हळद, गुळ पावडर हे घेऊन आम्ही दिल्लीला आलो. पंतप्रधानांनी प्रत्येक प्लॉटच्या शेतकऱ्यांना व्यक्तिगत बोलून त्यांच्याकडून त्यांचे जे प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्ट बद्दल माहिती विचारली.
परभणी इथल्या कृषी विज्ञान केंद्रात दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमाचं प्रसारण दाखवण्यात आलं. जिल्ह्यातील शेतकरी, महिला शेतकरी, कृषी उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सरिता जाधव आणि पंढरीनाथ इक्कर यांनी आपलं मनोगत या शब्दात व्यक्त केलं.
मोदीजींनी ज्या योजना सांगितल्या त्या खूप आम्हाला आवडल्या आणि खूप आमच्या शेतकऱ्यांसाठी खूप चांगल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून आपण शेतकरी काय करत आहे की जे डाळी आहेत ते आपल्याला खाण्यापुरतेच फिरत आहे. या योजनेच्या माध्यमातून या जे पीक आहे ते जास्त प्रमाणात जर लागवड केली तर भारतच नाही तर भारत देशाबाहेर सुद्धा आपल्याला पिकता येते.
प्रधानमंत्री मोदी साहेबांनी जी योजना चालू केली आहे ती ऐकून मला खूप आनंद झाला, कारण आम्हा शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी असलेलं सहकार्य या ठिकाणी मिळणार आहे. तसेच आम्ही सर्वजण मिळून कडधान्य पिकाच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ करू आणि आमच्या उत्पादनात नक्कीच वाढ होईल याची आम्हाला आशा आहे.
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबतची माहिती संकलित करण्यात येत आहे. त्याबाबतचे काम अंतिम टप्प्यात असून निधीसाठीचा प्रस्ताव लवकरच केंद्र सरकारला पाठवण्यात येणार असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पुण्यात राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेत झालेल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे मराठवाड्यात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कृषी महसूल विभागाकडून कर्मचारी माहिती संकलित करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. दिवाळीपूर्वी सर्व शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर गेम चेंजर ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत HP आणि इंटेल यांच्या HP ड्रीम अनलॉक्ड या उत्सवाचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून समाजात साक्षरता आणि समता निर्माण होऊ शकते असं सांगत हे तंत्रज्ञान प्रत्येक भारतीयांच्या कल्पनांना आकार देऊ शकत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 57व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त राज्यातून मोठ्या संख्येनं आलेल्या भाविकांनी अमरावती इथल्या श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रमात तुकडोजी महाराजांना मौन आदरांजली अर्पण केली. दरम्यान नागपुरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने तुकडोजी महाराजांच्या गीत गायनाचा विश्वविक्रमाची नोंद केली. एकाच वेळी 16,000 अधिक जणांनी प्रत्यक्ष तर 15,000 अधिक जणांनी डिजिटल प्लॅटफॉर्मवर सहभाग नोंदवत महाराजांचं या भारतात बंधुभाव नित्य वसुदे या गीताचं गायन केलं. या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह एकूण 4 विश्वविक्रमाची ऐतिहासिक नोंद विद्यापीठानं केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज छत्रपती संभाजीनगर इथं हंबरडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका करत सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज अमान्य असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांनी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची मागणी करत संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीचा पुनरुच्चार केला. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान नवी दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतानं आपला पहिला डाव 5-518 धावसंख्येवर घोषित केला. कर्णधार शुभमन गिल 129 धावांवर नाबाद राहिला. यासोबतच त्यानं एका कॅलेंडर वर्षात 5 करण्याचा विराट कोहलीचा विक्रमाचीही बरोबरी केली. दरम्यान आजच्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजच्या 4-140 धावा झाल्या होत्या. BCCI रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला असून यात छत्रपती संभाजीनगरचा अंकित बावणे महाराष्ट्राचं कर्णधार पद भूषवणार आहे. या संघात बीडचा यष्टीरक्षक सौरभ नवले याचीही निवड झाली आहे. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे चेअरमन सचिव मुळे यांनी नुकतीच ही माहिती दिली. आगामी बीड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची बैठक आमदार संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. शहरातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार या बैठकीला उपस्थित होते. यावेळी क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना नगर परिषद निवडणुकीसंदर्भात संघटनात्मक तयारी, उमेदवार निवड प्रक्रिया, प्रचार आराखडा आणि पक्ष बळकटीकरणासाठी मार्गदर्शन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री इथं शेतकरी भवनासाठी 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याद्वारे या समिती कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना आधुनिक सुविधा, प्रशासकीय सोय, शेतीमाल खरेदी विक्रीसाठी सक्षम व्यवस्था उभी राहिल्यानं विकासाचं नवं केंद्र मिळणार असल्याची माहिती आमदार अनुराधा चव्हाण यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचे नगर परिषदेमार्फत सुशोभीकरण करण्यात येत आहे. या कामाची सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांनी आज पाहणी केली. हवामान. राज्यात आज विदर्भाच्या काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकणातल्या काही जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. PM धनधान्य कृषी योजना आणि कडधान्य उत्पादन आत्मनिर्भरता मोहिमेला पंतप्रधानांच्या हस्ते प्रारंभ. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगर इथं हंबरडा मोर्चा. आणि वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा पहिला डाव 518 धावांवर घोषित. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 7:10 नमस्कार.